माझ्याकडे अनेक छंद आहेत.
आय हॅव मेनी हॉबीज.
माझ्या आवडतं आहे चित्र काढणे.
आय लाईक टू ड्रॉ.
रेखाटन मजेदार आणि रचनात्मक आहे.
ड्रॉइंग इज फन अँड क्रिएटिव्ह.
मला फुटबॉल खेळायला देखील आवडते.
आय ऑल्सो लाईक टू प्ले फुटबॉल.
फुटबॉल आनंददायी आहे.
फुटबॉल इज एक्साइटिंग.
मला पुस्तके वाचणे आवडते.
आय एन्जॉय रीडिंग बुक्स.
वाचन मला नवीन जगात घेऊन जाते.
रीडिंग टेक्स मी टू न्यू वर्ल्ड्स.
माझं कहाण्या आणि साहसी जाण्यासाठी प्रेम आहे.
आय लव्ह स्टोरीज अँड ॲडव्हेंचर्स.
माझ्या मित्रांना पण छंद आहेत.
माय फ्रेंड्स हॅव हॉबीज टू.
त्यांना गाणं आणि नाचायला आवडतं.
दे लाईक टू सिंग अँड डान्स.
आम्ही सर्वजण एकत्र खेळायला आनंदित आहोत.
वी ऑल एन्जॉय प्लेईंग टुगेदर.
माझा आवडता छंद आहे रंगकाम.
माय फेवरेट हॉबी इज पेंटिंग.
मी अनेक गोष्टी करू शकतो.
आय कॅन डू मेनी थिंग्स.
छंद मला आनंदी बनवतो.
हॉबीज मेक मी हॅपी.
ईस्टर अनेक लोकांसाठी एक विशेष दिवस आहे.
ईस्टर इज अ स्पेशल डे फॉर मेनी पीपल.
ते वर्ष 7 एप्रिलला येते.
इट फॉल्स ऑन April 7th दिस इयर.
भिन्न देश निसार संग्रहण विशेष मार्गांनी साजरे करतो.
डिफरंट कंट्रीज सेलिब्रेट ईस्टर इन युनिक वेज.
इटलीमध्ये ते चॉकलेटचे अंडी खातात.
इन इटली दे ईट चॉकलेट एग्ज.
ग्रीसमध्ये लोक अंडी लाल पेंट करतात.
इन ग्रीस पीपल पेंट एग्ज रेड.
कुटुंबे एकत्र येतात रात्रीच्या जेवणासाठी.
फॅमिलीज कम टुगेदर फॉर डिनर.
मेक्सिकोमध्ये मुले अंडी शिकार करतात.
इन मेक्सिको चिल्ड्रन हंट फॉर एग्ज.
काही लोकांना खेळांमध्ये मजा येते.
सम पीपल हॅव फन विथ गेम्स.
ईस्टर म्हणजे आनंद आणि प्रेमाचा काळ आहे.
ईस्टर इज अ टाइम ऑफ जॉय अँड लव्ह.
लोक कुटुंबांना भेट देतात आणि आनंद सामायिक करतात.
पीपल विजिट फॅमिलीज अँड शेअर हॅपीनेस.
ईस्टर परंपरा अनेकांसाठी महत्वाची आहे.
ईस्टर ट्रेडिशन्स आर इम्पॉर्टंट फॉर मेनी.
प्रत्येक संस्कृतीला तिच्या स्वतःच्या विशेष परंपरा आहेत.
एव्हरी कल्चर हॅज इट्स ओन स्पेशल कस्टम्स.
घर साफ करणे एक मोठे कार्य असू शकते.
क्लीनिंग द हाऊस कॅन बी अ बिग टास्क.
तथापि योजना असल्यास ते सोपे होते.
हाउएव्हर विथ अ प्लॅन इट बिकम्स इझियर.
कक्षांची यादी बनवून सुरुवात करा.
स्टार्ट बाय मेकिंग अ लिस्ट ऑफ द रूम्स.
हे तुम्हाला काय साफ करणे आवश्यक आहे हे जाणून घेण्यास मदत करते.
दिस हेल्प्स यू नो व्हॉट टू क्लीन.
नंतर प्रत्येक खोलीसाठी टायमर सेट करा.
नेक्स्ट सेट अ टायमर फॉर ईच रूम.
या मार्गाने तुम्ही लक्ष केंद्रित आणि कार्यक्षम राहता.
दिस वे यू स्टे फोकस्ड अँड एफिशियंट.
विसरू नका विश्रांती घ्या.
डू नॉट फॉरगेट टू टेक ब्रेक्स.
स्वच्छता व्यवस्थित असताना सोपी असते.
क्लीनिंग इज इझियर व्हेन यू आर ऑर्गनाइज्ड.
कोठा साफ केल्यावर तुम्ही आवरलेल्या असल्याची पडताळणी करा.
आफ्टर क्लीनिंग अ रूम चेक इफ यू नीड टू टाइडी अप.
शेवटी चांगला कार्य केल्याबद्दल स्वतःला बक्षीस द्या.
फायनली रिवॉर्ड युअरसेल्फ फॉर अ जॉब वेल डन.
संगीताने प्रत्येक संस्कृतीत सदैव महत्वाची भूमिका बजावली आहे.
म्युझिक हॅज ऑलवेज प्लेड अ सिग्निफिकंट रोल इन एव्हरी कल्चर.
परंपरागत लोकगीतांपासून आधुनिक पॉप संगीतापर्यंत तिचे रूप महत्वाच्या प्रमाणात विकसित झाले आहे.
फ्रॉम ट्रेडिशनल फोक सॉंग्स टू मॉडर्न पॉप म्युझिक इट्स फॉर्म्स हॅव इव्हॉल्व्ड सिग्निफिकंटली.
संगीतकार त्यांच्या कलादरम्यान त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांचे प्रतिबिंब करतात.
म्युझिशियन्स रिफ्लेक्ट देअर कल्चरल व्हॅल्यूज थ्रू देअर आर्ट.
उदाहरणार्थ अनेक बरोबरपणा चळवळींनी संगीताचा उपयोग त्यांच्या एकत्र येण्याच्या संदेशासाठी केला आहे.
फॉर इन्स्टन्स मेनी रिबेलियन मूव्हमेंट्स हॅव यूज्ड म्युझिक एज देअर रॅलिंग कॉल.
विलू समाजांमध्ये संगीत लोकांना एकत्र आणण्यास मदत करते आणि बदलांना प्रेरित करते.
इन मेनी सोसायटीज म्युझिक हेल्प्स टू ब्रिंग पीपल टुगेदर अँड इन्स्पायर चेंज.
विविध शैलिया जीवन आणि समाजाचे विविध पैलू दर्शवतात.
Different genres reflect different aspects of life and society.
उदाहरणार्थ ब्लूज शैली आफ्रिकन अमेरिकन अनुभवांमधून उभी राहिली.
For example, the blues genre arose from African American experiences.
ही संगीत संघर्ष आशा आणि टिकाऊपणाच्या कथा सांगते.
This music tells stories of struggle, hope and resilience.
विरुद्ध पंक संगीत मुख्य प्रभावांवर बंडखोरीच्या आवाजादाखल उदयास आले.
In contrast, punk music emerged as a voice of rebellion against mainstream norms.
संगीताच्या माध्यमातून समाज त्यांचा असंतोष व्यक्त करू शकतात आणि न्याय शोधू शकतात.
Through music, societies can express their discontent and seek justice.
अखेरकार संगीत परिवर्तनासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून काम करते.
Ultimately, music acts as a powerful tool for change.
म्हणून समाजांसाठी संगीताच्या विविधतेचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे.
As such, it is essential for societies to embrace musical diversity.
फक्त त्यावेळीच संगीताने समाजाच्या भविष्याचे आकार देण्यासाठी आपली भूमिका पूर्ण केली पाहिजे.
Only then can music fulfill its role in shaping society's future.
व्यावसायिक टेनिस म्हणजे एक क्षेत्र जे शारीरिक कौशल्य आणि मानसिक लवचिकता दोन्हीची मागणी करते.
Professional tennis is an arena that demands both physical prowess and mental resilience.
अलिजे कॉर्नेट तिच्या चपळतेसाठी आणि रणनीतिक खेळासाठी ओळखली जाणारी काही अलीकडे उच्च जोखमीच्या सामन्यात अनेक दबावांना सामोरे गेली.
Alize Cornet, known for her agility and strategic play, recently faced multiple pressures in a high-stakes match.
कठीण प्रशिक्षण सत्रांपासून अनियंत्रित माध्यमांच्या तपासणीपर्यंत आव्हाने अनेक आहेत.
From the grueling training sessions to the unrelenting media scrutiny, the challenges are numerous.
कॉर्नेटच्या अलीकडील सामन्यात अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील द्वंद्व्यावर प्रकाश टाकला गेला.
Cornet's recent match highlighted the dichotomy between expectations and reality.
पराजयांच्या मालिकेला सामोरे जात असताना तिनं विलक्षण चिकाटी आणि अर्पण केले.
Despite facing a series of defeats, she exhibited remarkable tenacity and dedication.
अशा एक मागणीना आपल्या शारीरिक खर्चाचे कमी मानले जाऊ शकत नाही.
The physical toll of such a demanding sport cannot be underestimated.
कॉर्नेटचा अनुभव हा खेळाडूंनी भोगलेल्या थकवणाऱ्या लढाईचा पुरावा आहे.
Cornet's experience serves as a testament to the relentless struggle athletes endure.
याशिवाय मानसिक कठोरता शंकांचे आणि भीतीच्या मातीत तितकीच महत्वाची आहे.
Moreover, mental fortitude is equally essential in overcoming doubts and fears.
व्यावसायिक टेनिस खेळाडूचा प्रवास अनिश्चितता आणि उच्च अपेक्षांनी भरा आहे.
The journey of a professional tennis player is fraught with uncertainty and high expectations.
आखिरकार कॉर्नेटसारख्या खेळाडूंनी दाखवलेला लवचिकता अनेक इच्छाशक्ती खेळाडूंना प्रेरणा देतो.
Ultimately, the resilience shown by players like Cornet inspires many aspiring athletes.
MLS हंगामात प्रगती होत असताना ह्यूस्टन डायनामो आणि लॉस एंजेलिस यांच्यातील येणाऱ्या संघर्षाबद्दलची अपेक्षा वाढते.
As the MLS season progresses, anticipation builds around the upcoming clash between the Houston Dynamo and Los Angeles.
दोन्ही संघ उच्च अपेक्षा आणि अद्वितीय रणनीतींसह येतात, एक थ्रिलिंग भेटीसाठी मंच तयार करतात.
Both teams come with high expectations and unique strategies, setting the stage for a thrilling encounter.
ह्यूस्टन डायनामो त्यांच्या काउंटर आक्रमण शैलीसाठी प्रसिद्ध, लॉस एंजेलिसच्या संरक्षणातील कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात.
The Houston Dynamo, renowned for their counter-attacking style, look to exploit weaknesses in Los Angeles' defense.
याउलट लॉस एंजेलिसच्या अपेक्षेप्रमाणे संपत्ती आणि तरंगीत हालचालींना महत्त्व देण्यात येईल, जेणेकरून नियंत्रण राखता येईल.
Conversely, Los Angeles is expected to emphasize possession and fluid movement to maintain control.
हा तात्विक जक्स्टपोजिशन एक मनोहर दृश्याची वचनबद्धता करते, कारण दोन्ही संघ महत्त्वपूर्ण विजय मिळवण्याचा प्रयत्न करतात.
This tactical juxtaposition promises a riveting spectacle as both teams aim to secure a pivotal victory.
ज्यास्वी चाहते यहां संबंधित असंख्य पदांमध्ये येतात, त्यांची समर्पणशक्ती निसंशयपणे वातावरणावर प्रभाव टाकेल.
As fans gather in the stadium, their collective energy will undoubtedly influence the atmosphere.
तसेच दोन्ही संघांचे प्रशिक्षक कर्मचारी त्यांच्या ताणांच्या निर्णयांमध्ये अजूनच चपळ असावेत.
Moreover, the coaching staffs of both teams must be agile in their tactical decisions.
अखेरकार या सामन्याचा परिणाम साध्य उभ्यावरून दूर जाऊ शकतो, दोन्ही संघांचे नैतिकतेवर परिणाम करतो.
Ultimately, the outcome of this match could ripple beyond mere standings, affecting the morale of both squads.
जलदगती फुटबॉल जगात धोरणात्मक बुद्धिमत्ता प्रायः विजेत्यांना पराजितांपासून वेगळा करणारा असतो.
In the fast-paced world of soccer, strategic ingenuity often separates the victors from the vanquished.